आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नोंदणी केल्यावर 2.5 दिवसात सिलिंडर घरपोच दिलं जात असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण। 4 दशकानंतर लोकसभेच्या सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला जाणं खेदजनक असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। राज्यासमोर अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग काढण्याची क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन। इराणकडून व्यावसायिक जहाजं आणि दुबई विमानतळावर हल्ले। आणि नेपाळमध्ये मतमोजणी पूर्ण, राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला सर्वाधिक म्हणजे 51 लाखांहून अधिक मतं। आणि आता बातम्या विस्तारानं। घरगुती वापराच्या सिलिंडरची नोंदणी केल्यानंतर सरासरी 2.5 दिवसात पुरवठा सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी केलं आहे। नवी दिल्ली इथं पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीबद्दलच्या आंतर मंत्रालयीन समितीला त्या आज संबोधित करत होत्या। सरकारनं केलेल्या उपाययोजनांच्यामुळे LPGच्या उत्पादनात 25% वाढ झाली आहे असं त्या म्हणाल्या। तसंच या काळामध्ये सिलिंडरची साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा शर्मा यांनी दिला। होर्मुझच्या सामुद्रधुनीत येणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीपेक्षा भारतात इतर देशांमधून कच्च्या तेलाची आयात जास्त आहे। आज भारत 40 देशांमधून कच्च्या तेलाची आयात करतो आणि तेल विपणन कंपन्यांनी ही आयात सुनिश्चित केल्याचं त्या म्हणाल्या। देशातल्या गॅस कंपन्यांनीही नवीन स्रोतांकडून कच्च्या तेलाचे कार्गो खरेदी केले आहेत अशी माहिती देखील शर्मा यांनी दिली। सध्या पर्शियन आखातात 28 भारतीय जहाजं असून त्यावर 778 भारतीय कार्यरत आहेत। सरकार या सर्व जहाजांच्या सुरक्षिततेसाठी समन्वय साधत आहे। या जहाजांवर वैद्यकीय मदत आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यात येत आहे अशी माहिती बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिली। सुमारे 4 दशकांनंतर लोकसभेच्या सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला गेला आहे। सभागृह आणि संसदीय राजकारण या दोन्हींसाठी ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेत म्हणाले। सभापतींवरच्या अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान ते बोलत होते। सभापतींच्या प्रामाणिकपणाबाबत शंका घेण्याचा हा प्रकार दुर्दैवी आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं।
स्पीकर जब निर्णय देते हैं वो निर्णय हो सकता है हमें भी अनुकूल न हो, हो सकता है विपक्ष को भी अनुकूल। इसके पर मंतव्य तो सभी सदस्यों का हो सकता है मगर स्पीकर के निर्णय पर शंका नहीं कर सकते, इनकी निष्ठा पर शंका नहीं कर सकते। हुआ विपक्ष अगर निर्णय की निष्ठा पर सवाल खड़ा करता है तो मान्यवर बहुत दुर्भाग्यपूर्ण है।
विरोधी पक्षातल्या काही नेत्यांचा अहंकार उफाळून आल्यानं हा प्रस्ताव आणला गेला असा आरोप भाजपाचे रविशंकर प्रसाद म्हणाले। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेशी गेल्यावर जपून बोलावं असा सल्लाही त्यांनी दिला। लोकसभेच्या सभापतींनी विरोधी पक्षनेत्याला बोलायची संधीच न देणं, विरोधकांना मुद्दे मांडण्यासाठी वेळ न देणं हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासात प्रथमच घडत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूत सुमारे 5,650 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली। या प्रकल्पामधून तामिळनाडूतल्या युवकांसाठी 1,000 रोजगार निर्माण होतील असं त्यांनी यावेळी सांगितलं। नीती आयोगानं आज प्रसिद्ध केलेल्या आर्थिक वर्ष 2023-2024 वित्तीय आरोग्य निर्देशांकात महाराष्ट्र 45 गुणांसह देशात 5व्या स्थानी आहे। ओडिशा 1ल्या, गोवा 2ऱ्या, झारखंड 3ऱ्या तर गुजरात 4थ्या स्थानावर आहे। देशातल्या विविध राज्यांच्या आर्थिक कामगिरींचं मूल्यमापन आणि तुलनात्मक विश्लेषण या अहवालामध्ये केलं जातं। त्यानुसार आर्थिक व्यवस्थेमध्ये किरकोळ बदल करून महाराष्ट्रासह इतर काही राज्यांनी परिस्थिती स्थिर राखल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे। कर्जाची पातळी कमी ठेवून व्याजाचा बोजा नियंत्रणात ठेवल्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था स्थिर राहिली असंही अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे। राज्यासमोर अडचणी नाहीत असं नाही, मात्र अडचणीतून मार्ग काढण्याची क्षमता महाराष्ट्रात असून आर्थिक शिस्तीचं पालन करत यंदाचा अर्थसंकल्प मांडला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. ते अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. राज्यावरचं कर्ज वाढलं आहे हे खरं आहे, मात्र स्थूल राज्यांतर्गत उत्पादनाच्या 25% आत कर्ज असणं आवश्यक असतं आणि महाराष्ट्रावरचं कर्ज 18% आहे, त्यामुळे अजून कर्ज घेण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे असं ते म्हणाले.
या ठिकाणी असं म्हणतो की 3 लाख कोटीहून 10 लाख कोटीवर डेट झालं. आता जेव्हा आपलं उत्पन्न 16 लाख कोटी होतं तेव्हा आपल्यावरचं कर्ज जवळपास 3 लाख कोटी होतं. आज आपलं उत्पन्न 51 लाख कोटी आहे आणि आपलं कर्ज 9.32 लाख कोटी आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेस वाढलेल्या कर्जाचा आकडा सांगतो त्यावेळी आपण वाढलेल्या उत्पन्नाचा आकडा सांगताना मात्र अखडता हात घेतो.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही जगातली 30व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. राज्य दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये देशात 5व्या क्रमांकावर आहे, मात्र राज्याच्या जीडीपी वाढीचा दर देशाच्या जीडीपी वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे असं ते म्हणाले. भांडवली खर्च 2 लाख कोटींपर्यंत पोहोचला आहे. ज्या तुलनेमध्ये कर्ज वाढलंय त्याच्या कितीतरी पट अधिक भांडवली गुंतवणूक वाढली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. सिंचन, ऊर्जा, सामाजिक न्याय अशा सर्व विभागात प्रगती झाल्याचं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणनं बुधवारी पर्शियन आखातातल्या व्यावसायिक जहाजांवर तसंच दुबई विमानतळावर हल्ला केला. विमानतळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये 4 जण जखमी झाले असून विमान उड्डाणांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. यानंतर मध्य पूर्वेतील बँका आणि वित्तीय संस्थांना लक्ष केलं जाईल असा इशारा इराणनं दिला आहे. होर्मुझच्या समुद्रनुनीतून जाणाऱ्या थायलंडच्या मालवाहू जहाजावर देखील हल्ला झाला असून ओमानच्या नौदलानं 20 जणांना वाचवलं आहे. कुवेतवरही इराणनं ड्रोन हल्ला केला असून त्यातले 8 ड्रोन कुवेतच्या संरक्षण दलानं नष्ट केले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याशी चर्चा केली आणि पश्चिम आशियातल्या युद्धाविषयी चर्चा केली. तसंच फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरॉट यांच्याशीही पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत चर्चा केल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशामध्ये म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिलायन्स उद्योग समूहासोबत सुमारे 300 अब्ज अमेरिकन डॉलरची भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीतून अमेरिकेतला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना सुरू केला जाणार आहे. अमेरिकन ऊर्जा क्षेत्रातला हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. देशातल्या शेअर बाजारातली कालची तेजी औटघटकेची असल्याचं आज स्पष्ट झालं. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सकाळपासून सुरू झालेली घसरण दिवसअखेरपर्यंत वाढत गेली. बाजार बंद होताना सेन्सेक्स 1342 अंकांची घसरण नोंदवून 76,864 अंकांवर बंद झाला. निफ्टीमध्ये 395 अंकांची घट झाली आणि हा निर्देशांक 23,867 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातले अडथळे, वाढणारी महागाई, अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम यासारख्या कारणांनी ही घसरण दिसून आल्याचं विश्लेषकांनी सांगितलं. नेपाळमध्ये प्रतिनिधीमंडळासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला सर्वाधिक म्हणजे 51 लाखांहून अधिक मतं मिळाली आहेत. नेपाळी काँग्रेसला सुमारे 17.5 लाख, कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ म्हणजे UML 14 लाखांहून अधिक आणि नेपाळी कम्युनिस्ट पक्षाला 8 लाखांहून अधिक मतं मिळाली. एकूण 1,70,39,000 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतांच्या आधारे नेपाळचा निवडणूक आयोग तिथल्या राजकीय पक्षांना जागांचं वाटप करणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नोंदणी केल्यावर 2.5 दिवसात सिलेंडर घरपोच दिलं जात असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण. 4 दशकानंतर लोकसभेच्या सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला जाणं खेदजनक असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यासमोर अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग काढण्याची क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. इराणकडून व्यावसायिक जहाजं आणि दुबई विमानतळावर हल्ले आणि नेपाळमध्ये मतमोजणी पूर्ण. राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला सर्वाधिक म्हणजे 51 लाखांहून अधिक मतं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.